मनः प्रसादः सौम्यत्वं मौनम् आत्मविनिग्रहः भावसंशुद्धिर् इत्येतत् तपो मानसमुच्यते। तरी सरोवर तरंगी सांडिले आकाश मेघी का चंदनाचे उरगी उद्यान जैसे, नाना कला वैषम्य चंद्रू का सांडिला आधी नरेंद्रू, ना तरी क्षीर समुद्रू मंदराचळे। तैसी नाना विकल्प जाळे सांडूनी गेली या सकळे, मन राहे का केवळे स्वरूपे जे। तपने वीण प्रकाशु जाड्ये वीण रसी रसु, पोकळी वीण अवकाशु होय जैसा। तैसी आपली सोय देखे आणि आपली या स्वभावा मुके, हिवली जैसी आंगिके हिवो नेदी निजांग। न चलते कळंके वीण शशिबिंब जैसे परिपूर्ण, तैसे चोखी शृंगारपण मनाचे जे। बुजाली वैराग्याची वोरप, जिराली मनाची धाप काप, तेथ केवळ झाली वाफ निज बोधाची। म्हणवनी विचारावया शास्त्र राहट वावे जे वक्त्र, ते वाचेचेही सूत्र हाती न धरी। ते स्वलाभ लाभलेपणे मन मनपणाही धरू नेणे, शिवतले जैसे लवणे आपुले निज। तेथ के उठती ते भाव जिही इंद्रिय मार्गी धाव, घेवोनी ठाकावे गाव विषयांचे ते। म्हणवनी तिये मानसी भाव शुद्धीची असे अपैसी, रोम शुची जैसी तळ हातासी। काय बहु बोलो अर्जुना, जई हे दशा ये मना, तई मनो तपोभिधाना पात्र होयते। परिते असो हे जाण मानस तपाचे लक्षण, देवो म्हणे संपूर्ण सांगितले। एवं देह वाचा चित्ते जे पातले त्रिविधत्वाते, ते सामान्य तप तूते परिसविलेगा। आता गुणत्रय संगे हेची विशेषी त्रिविधी रिघे, तेही ऐक चांगे प्रज्ञाबळे।
वंदे गुरुणां चरणारविंदे, संदर्शित स्वात्म सुखावबोधे, जनस्य ये जांगलिकायमाने, संसार हाला हल मोह शांतये। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञान देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय जय जय। सोहमचा अनुषंगिक साधना, सोहमशी संबंधित, सोहम साधनेशी संबंधित अनुषंगिक साधना पाहत असताना आपण सोहम जप, सोहम चिंतन, सोहम भाव, विशेष करून जपाच्या योगानी आणि मग त्याचा शेवट सोहम भावामध्ये आणि सोहम ध्यानामध्ये कशा रीतीने साधना करायची ते पाहिलं। या सगळ्या साधनांना सोहमशी संप्रदाय, सोहमशी संबंधित अशा संप्रदायाच्या कोणा ना कोणातरी पूर्वसुरींचा आधार आहे। या मनानी बसवलेल्या साधना नाहीत। फक्त त्यांनी जे सांगितलं ते अधिक स्पष्ट करून किंवा आपण आता जसा विचार करतोय त्याच्यामध्ये बसून या साधना तयार झाल्या. मात्र या स्वतंत्र आणि स्वतंत्र चिंतनातून तयार झालेल्या अशा साधना मुळीच नाहीत. सोहम जपाशी संबंधित जशा साधना केल्या तशा सोहम भजन अर्थात श्वासावर सोहम चा भाव सोहमचं आलंबन करत काही पद्धतीने साधना करता येतात. स्वरूपानंद त्यांच्याकडे आलेल्या साधकांना आपण आता सोहम भजन करू असं म्हणून बसवत असत. एक प्रकारे ते ध्यानालाच बसत असत, पण त्याआधी सोहम श्वासाचं आलंबन त्याच्यामध्ये जरा जास्त घेतलं जात असे. आज आपण जी साधना करणार आहोत त्याच्यामध्ये सोहम मंत्राचं चिंतन, त्या चिंतनाच्या योगाने सोहम भाव, त्यानंतर श्वासावर सहज श्वासावर सोहम भजन ध्यान असं त्याचं स्वरूप राहील आहे. सुरुवातीला आपण शांती मंत्र म्हणू. गुरुस्मरण करू, शांती मंत्र म्हणू. त्यानंतर अमन होण्याचा प्रयत्न करू, म्हणजे मनरहित होण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर गुरु वाक्याचं चिंतन करू. त्या चिंतनाने आपोआप सोहम भाव निर्माण होतो. चिंतन आणि चिंतनापश्चात सोहम भाव असं काही वेळ आपण करू आणि या सोहम भावासहित श्वासावर आपण लक्ष देऊ. श्वासावर श्वास घेताना सो, किंचित काळ शून्य स्थिती, श्वास सोडताना हम, असं हृदयापासून ते आज्ञाचक्रापर्यंत, मग नंतर कंठापासून ते आज्ञाचक्रापर्यंत आणि मग आज्ञाचक्राच्या ठिकाणी सोहम स्थित होऊन ध्यान असं आपल्या साधनेचं स्वरूप असेल. या आधी ज्या साधना घेतल्या त्या साधना जपाच्या साधना असल्यामुळं सगळ्यांना मिळून एकत्रित त्या करता येत होत्या. आताही आपल्याला करायच्या आहेत, तरी देखील हा थोडा मानसिक भावाने करण्याचाच भाग आहे. एकत्रित सर्व मिळून जसा जप आपण करत होतो तसं करता येणं शक्य नाही. मी मध्ये थोडा थोडा बोलेन, मात्र आपल्याला पूर्णपणाने आत वळून हे करायचं आहे तरच यशस्वी होईल. ही पूर्ण स्वतःशी रंगून जाऊन ज्याला करता येते त्यालाच अशा प्रकारची साधना करता येऊ शकेल. डोळे मिटल्यानंतर आपण समूहात बसलेले आहोत की एकटे बसलेले आहोत याला काही अर्थ राहत नाही. आपण एकटेच असतो, अवतीभोवती कोणी आहेत हे देखील विसरून जा. आपण एकटे असू पण आपण फक्त श्वासाच्या योगाने उपस्थित आहोत, त्याच्यातही अन्य इंद्रियांकडे लक्ष न देता फक्त सोहम भाव, सोहम चिंतन आणि मग श्वास आणि श्वासाच्या योगाने शून्याच्या ठिकाणी म्हणजे श्वास घेऊन संपल्यानंतर आणि सोडण्याच्या पूर्वी सोहम स्थित होणं हे एखादा शास्त्रज्ञ प्रयोगशाळेमध्ये जशा एकाग्रतेने प्रयोग करेल तितक्या एकाग्रतेने हे करणं गरजेचं आहे. आपण सर्वजण प्रथम डोळे मिटून बसलेले आहोत. गुरुस्मरण करतो आहोत, सद्गुरूंना आठवतो आहोत. सद्गुरूंना मनश्चक्षू समोर आठवतो आहोत. ज्यांना अनुग्रह झाला नाही कोणाच सत्पुरुषांचा, अशा साधकांनी आपल्या आवडत्या कोणत्याही संतांना आठवायला हरकत नाही अथवा ईश्वराच्या प्रतिमेला आठवायला हरकत नाही. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादिलक्ष्यम एकम नित्यम विमलमचलम सर्वधि साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुं तम नमामि. सद्गुरूंना आठवतो आहोत, सद्गुरूंच्या स्वरूपाचं स्मरण करतो आहोत. शांती मंत्र आपण सर्वांनी मिळून म्हणायचा आहे. हंस हंसाय विद्महे परमहंसाय धीमहि तन्नो हंस प्रचोदयात. अर्थ सांगतो. ओम म्हणजे सगुण साकार देहातून निर्गुण निराकार परमात्म्याकडे जाण्याचा ब्रह्ममंत्र. ब्रह्मनाम मी जीव तो परमात्मा आहे, मी तो परमात्मा आहे असं आपलं स्वरूप जाणून आम्ही त्या परमात्म्याचं ध्यान करतो. म्हणून तो परमात्मा आमच्या बुद्धीस प्रेरणा देवो, प्रचोदना देवो, आम्ही शांतीला प्राप्त होवो। हंस हंसाय विद्महे परमहंसाय धीमहि तन्नो हंस प्रचोदयात्। शांत होऊन जा, पूर्ण शांत। पूर्ण शांतीशी एक रूप इंद्रियांचीच आठवण नाही, त्यामुळे विषय तर बाजूलाच। देहाच्या आत असणाऱ्या आत्मतत्वाशी संलग्न म्हणून शांत। मनरहित म्हणून शांत। कोणत्याच कर्माचं प्रयोजन नाही म्हणून शांत। देहापासून दूर म्हणून शांत। देह संबंधित संसाराचा तर प्रश्नच नाही। आपल्याला गुरु वाक्याचं चिंतन करायचं आहे, या शांत दशेत आपण चिंतन करायला योग्य होतो। सर्वांना चिंतनाला एक सुसूत्र दिशा यावी म्हणून मी काय चिंतन करायचं आहे ते बोलेन। आपण मनातल्या मनात ते शब्द बोला। गुरु वाक्य उच्चारतो आहे, तुम्ही पाठोपाठ उच्चार कराल शांत शांतीमध्ये। भगिनी वर्गाने ओमच्या ऐवजी श्री मनातल्या मनात म्हणायचं आहे। सद्गुरु उपदेश करत आहेत, सगुण साकार देहाकडून निर्गुण परमात्म्याकडे जाण्याची प्रेरणा ओम या ब्रह्मनामाने सद्गुरु देत आहेत। मी मध्ये जो थोडा थांबतो आहे ते तुम्हाला तीच गोष्ट मनात उच्चारण्यासाठी आणि मनात उच्चारल्यानंतर शांती राखून किंचित काळ थांबण्यासाठी आहे। सद्गुरु जीवाला उपदेश करत आहेत, ते परमात्म तत्वच तू आहेस, अविनाशी जन्म मरण रहित शुद्ध जाणीव स्वरूप केवळ अस्तित्वमान आनंद स्वरूप प्रेम सुख शांति स्वरूप परमात्माच तू आहेस. शिष्य आपण प्रतिसाद देतो आहोत. तो परमात्माच मी मी तो परमात्मा केवळ अविनाशी जन्म मरण रहित जाणीव स्वरूप केवळ अस्तित्व मात्र आनंद स्वरूप प्रेम सुख शांति स्वरूप परमात्मा आहे. या भावामध्ये थोडा वेळ थांबून राहायचं. गुरु वाक्याचं चिंतन परत एकदा आपण करणार आहोत. माझ्या पाठोपाठ मनातल्या मनात म्हणाल, हो भगिनी वर्गानी श्री त्वम ओम या ब्रह्मनामाच्या योगाने सगुण साकार त्रिगुणात्मक देहानी निर्गुण निराकार त्रिगुणातीत परब्रह्माशी मिळून जाण्याची प्रेरणा सद्गुरु देत आहेत. सद्गुरु आपल्या जीव चैतन्याला अनुलक्षून तू परमात्मा आहेस असे सूचित करतात. अर्थात सोहम सहा तो परमात्माच मी आहे. माझ्या सकट सर्वत्र एकमेवा द्वितीय परमात्म तत्वच आहे। अविनाशी जन्म मरण रहित दुख रहित शुद्ध जाणीव रूप केवल अस्तित्व मात्र आनंद प्रेम सुख शांत स्वरूप एकमेव अद्वितीय परमात्मा केवल आहे। या भावामध्ये थोडा वेळ थांबून राहायचं। आता तुम्ही म्हणजे केवळ हा भाव आहे। हा सगळा भाव तो परमात्माच मी या सोहम शब्दात येतो. हृदयापासून अज्ञाचक्रापर्यंत ऊर्ध्वगामी होणारा आणि अधोगामी होणारा श्वास घेताना सो आणि सोडताना हम अशा शब्दामध्ये श्वासावर हे आलंबन धरायचं आहे. साधा नेहमीचा श्वास सोहम भावाने परिपूर्ण. कसून लक्ष द्या. आता मध्ये थांबायचं नाहीये, केवळ लक्ष देण्याचा अभ्यास सुरुवातीला. हृदयापासून आज्ञाचक्रापर्यंत केवळ सो शब्द, आज्ञाचक्रापासून हृदयापर्यंत श्वास सोडताना हम शब्द. परमात्मेशी एक रूपता आहे. सहज जो श्वास आहे तो किंचित दीर्घ करा, मुद्दामहून घ्या. आज्ञाचक्रापाशी थांबा क्षणभर आणि श्वास सोडा हम असं म्हणा. हृदयापासून आज्ञाचक्र सो थांबायचं, पूर्ण परमात्मा भाव सोडताना आज्ञाचक्र ते हृदय हम. मुद्दामहून किंचित दीर्घ श्वास घेत असल्यामुळं एक 5-6 श्वास झाले की 2 साधे श्वास घ्या आणि परत हृदयापासून आज्ञाचक्रापर्यंत. आता अवंढा गेता त्या ठिकाणात अशी लक्ष द्या, इथून आज्ञाचक्रापर्यंत श्वास घेताना सो थांबायचं, सोडताना हम हा छोटा श्वास असेल. आज्ञाचक्रापाशी थांबण्याचं प्रमाण एखाद्या क्षणापासून 2-4 क्षणांपर्यंत थोडं वाढवा. शांती ब्रह्माशी समरस व्हा. 2-4 क्षणांनंतर हम म्हणत श्वास सोडा कंठापर्यंत. आता किंचित श्वास घेऊन आज्ञाचक्रापाशी थांबल्यानंतर परमात्मा भावात शांती सुखात रममाण होऊन थांबा. श्वास आपोआप सुटेल त्याच्याकडे लक्षही देऊ नका. आता श्वासाकडे लक्ष नको. चिदाकाशामध्ये मन सोहम भावनेसहित अत्यंत स्थिर करून संपून टाकलेला आहे. तुमच्या लक्षात येईल की आता फक्त सूक्ष्म श्वास घेणं होतं आणि थांबणं होत आहे, सोडण्याकडे लक्ष नाहीये. थोड्या वेळाने परत घेणंच होतं. गगनामध्ये वायुमंडल मनासह स्थिर झालेलं आहे आणि ब्रह्मभावात थांबलेले आहात. एखादा सूक्ष्म श्वास घेऊन वर वारंवार थांबणं घडत आहे. ध्यानाला बसा. पूर्ण आनंद प्रेम सुख शांतीशी तादात्म्य पाहून अतिशय शांत प्रसन्न भावाने आपण ध्यानातून बाहेर येतो आहोत. सद्गुरुंना शांत आनंद प्रेम स्वरूप सद्गुरुंना आपण नमस्कार करतो आहोत. शांती मंत्र म्हणतो आहोत. Thank you. या शांतीला अनुसरून आता तुम्ही पाहणार आहात, बोलणार आहात, असणार आहात, सर्व क्रिया या शांतीच्या समाधानाच्या अधिष्ठानावर करणार आहात, अशा प्रकारचा संकल्प आपण करू. खरं म्हणजे या ज्या साधना आहेत या वैयक्तिक साधना आहेत, सामूहिक रीतीने करून घेणं तसं कठीणच आहे. मी सांगतो आणि तुम्हाला हे समजतं हे मला जरा आश्चर्यासारखंच वाटतं, पण तरी देखील तुमच्यासारखे समजणारे आणि समजून करणारे असे साधक असल्यामुळं या साधनेच्या खुणा सांगायला देखील खूप समाधान वाटतं, याच्यात काही शंका नाही. हरी हरी बोला. कुंडली कवरले हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद, परमहंस सद्गुरु स्वामी माधव की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि हरि.